श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. पंचवीस ओव्या घेऊन झालेल्या आहेत. पंचवीसावी ओवी एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती. दृष्टा, दर्शन, दृश्य ही तीनही एकच व्यक्ती झाल्यासारखी होते, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. ज्ञानाचा उदय झाला म्हणजे त्या तिघांचा विलय होऊन शेवटी त्या सर्वांचं पर्यवसान एका परमात्म्यामध्ये होते, असा आशय सांगणारी पंचवीसावी ओवी माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना पटवून दिलेलं एक महत्त्वाचं सूत्र होतं. आज सव्वीसाव्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया चांगदेव पासष्टीची सव्वीसावी ओवी. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होई. दर्पणाच्या आधी शेखी म्हणजे आरसाच्या पूर्वी आणि नंतर. मुख असतची असे मुखी, मुख म्हणजे तोंड आपल्या म्हणजे तोंडाच्याच ठिकाणी असतेच. माझी दर्पण अवलोकी आन काही होय, मग आरसा पाहिल्यानंतर काही वेगळे तोंड निर्माण होते का? तोंड जे असतेच ते असतेच, आरसा असो वा नसो तोंड जसे आहे तसे असतेच. म्हणजे तो एक परमात्मा या सर्व विश्वाचा पाहणारा म्हणजे दृष्टा आहे, आणि तोच सगळं दिसणारे विश्व म्हणजे दृश्य पण तोच आहे. मग जे जे पाहतो तेच दर्शन होईल ना. म्हणजे एकच परमात्मा अनंत रूपे धारण करून नटतो. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की या जगामध्ये जे सज्जन चांगली मंडळी आहे, चांगले लोक आहेत, फक्त तेच परमात्म्याचे अंश आहेत, पण तसं नाही. अनंत रूप ज्याला म्हणतात ना, विश्वदर्शन, विश्वरूप, अनंत रूप, अनंत माधव रूप असे वेगवेगळे नाव आहेत त्या विश्वरूपाला. त्या विश्वरूपामध्ये अनंत बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि विश्वतोनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाला डिस्क्राईब करणारे काही श्लोक आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा श्लोक आहे, अनंत बाहू दरवक्त्र नेत्रम, ज्याला अनंत बाहू आहेत, हजारो नेत्र आहेत. म्हणजे हा काही एक वेगळ्या प्रकारचा माणूस नाही. या जीवसृष्टीत जे जे काही आपल्याला आढळून येते ती सर्व रूपे त्याचीच आहे, हा अर्थ होतो अनंत रूपाचा. नांतम न मध्यम न पुनस्तवादी, त्याला अंत नाही, मध्य नाही, शेवट नाही. मागून पुढून कुठूनही पाहिलं तरी सर्वत्र तो एकसारखाच आहे. कुठून सुरू होतो कुठे संपतो हे कधी कळत नाही. त्या विश्वरूप दर्शनाच्या अध्यायामध्ये खूप सुंदर डिस्क्रिप्शन आहे, आणि माऊली माऊली ज्ञानेश्वरांनी तर त्याच्यावरती आणखीन सोन्याचा लेपच चढवलेला आहे. तर त्या विश्वरूपामध्ये जितके काही रूप दिसतात ती सर्व एक्झिस्ट करतात, ते काही काल्पनिक नव्हे. असं समजू नका की ते एक प्रकारचं काल्पनिक रूप आहे, किंवा असंही समजू नका की ते एका माणसामध्ये किंवा एका देवामध्ये दाखवता येतं. तसा काही अर्थच नाही आहे इथे. त्याचा अर्थ काय आहे? एकच परमात्मा अनंत रूप धारण करून नटलेला आहे या विश्वामध्ये. सर्वत्र नटलेला परमात्मा तो एकच आहे. या विश्वामध्ये जितके काही नाम रूप आकार वर्ण ही आढळून येतात ना, ही सर्व त्याचंच आहे. इथे त्याच्याशिवाय दुसरा इतर कोणीही नाही. आणि एकदा का हा बोध झाला तर असा बोध झाल्यानंतर जीवनामध्ये आपोआपच सुख समाधान शांती हे सर्व येते. कारण जेव्हा माणसाला हे कळून येईल की जे जे काही इथे दिसत आहे, जे जे काही आहे, ते सर्व त्या परमात्म्याचीच रूपं आहेत आणि तो परमात्माच निरनिराळ्या आकृत्यांनी नामरूपांनी नटून नटून भरलेला आहे. मग असमाधान किंवा दुःख किंवा अशांती हे सगळं कुठे येईल? सर्व एकाचं एकच दिसेल. एकच परमात्मा सृष्ट आणि दृष्टही होतो, सृष्ट होतो आणि दृष्टही होतो, तोच मित्रही होतो आणि तोच शत्रूही होतो, तोच परमात्मा पुण्यमान आणि तोच परमात्मा पापीही होतो. आता अगदी असंयुक्तिक वाटेल अशी गोष्ट आहे जेव्हा मी म्हणतो की तो परमात्मा पापी होतो. परमात्मा कसा काय पापी होऊ शकेल? वस्तुतः पापाचा पुण्याचा परमात्म्याशी काही संबंध नसतो, कारण परमात्मा वस्तू ही मूळचीच शुद्ध आणि पवित्र आहे. त्याच्यावर कशाचाही लेप चढत नाही. चांगल्याचा वाईटाचा, सुखाचा दुःखाचा, शत्रुत्वाचा मित्रत्वाचा कशाचाही लेप परमात्म्यावर चढू शकत नाही, कारण ती परमात्मा वस्तू म्हणजे शुद्ध चैतन्य ही शुद्ध आणि पवित्र तसंच्या तसं आहे. 24 कॅरेट, त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं ॲडल्टरेशन नाही, त्याच्यामध्ये कशाच प्रकारची ब्लेंडिंग नाही, त्याच्यामध्ये कशाच प्रकारचं मिक्सचर नाही. प्युअर मटेरियल आहे ते. पण ते सर्वत्र भरलेलं आहे. एखादा पाप करणारा असेल, मर्डर करणारा असेल, रेप करणारा असेल, आणखीन काही वाईट प्रकारचे क्राईम करणारा असेल, हायनस क्राईम ज्याला म्हणतो आपण, हायनस क्राईम करणारा असेल, पण त्याच्यामध्येही चेतनेच्या रूपाने आत्म्याच्या स्वरूपात तो परमात्माच भरलेला असतो. जे काही घडत आहे ते आपापल्या प्रारब्ध कर्माचा भोग असेल, पण त्याच्या ठाई या सर्व गोष्टीबद्दल दुजाभाव नाही. तो अद्वैत रूपाने सर्वत्र एकसारखाच भरलेला आहे. राम रावण, रावणामध्ये काही देव नव्हता का? रावणामध्ये आत्मा नव्हता? मग जिथे आत्मा आहे तिथे तो परमात्मा आहेच ना. कारण दृष्टा म्हणून बघितलं तर मग काही शिल्लकच राहिलं नाही आहे. जेवढं काही दृश्य होतं त्यात राम असेल, लक्ष्मण असेल किंवा सीता असेल, हे सर्व त्या दृश्याचे प्रकार झाले रावणाच्या सापेक्ष. मग राम रावण, कृष्ण कंस, देव दानव ही वेगवेगळी नाहीत. वस्तुरूपाने परमात्मरूपाने ही सर्व एकच आहेत. किंवा एकाच्या आतमध्ये निरनिराळे आत्मे भरले असं नाही, एकच आत्मा सर्वांच्या ठाई भरलेला आहे. हेही आणखीन एक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. आत्मरूपाने माझ्यातला आत्मा आणि समोरच्यांच्या आतमध्ये असलेला आत्मा हे दोन वेगवेगळे आत्मे नाही आहेत. हे समजण्याला डिफिकल्ट आहे, पण याचा व्यवस्थित विचार केला, चिंतन केला, केलं तर हे सगळं सर्व आत्मे एकच आहेत. परंतु आम्ही जेव्हा त्यांच्यामध्ये भेद पाहतो ना, जेव्हा आपण त्यांच्यामध्ये भेद पाहू तेव्हा मग मनाला कधी सुख होईल तर कधी दुःख होईल. जेवताना ताटामध्ये आपल्याला काय काय पाहिजे, भाजी, पोळी, वरण, भात, चटणी, कोशिंबीर, लोणचं, पापड, निरनिराळे प्रकार लागतात ना. सुखी चटणी, ओली चटणी, नाही का, सुखी भाजी, रश्याची भाजी, अनेक प्रकार लागतात आपल्याला. आणि प्रत्येकाची वेगवेगळी रुची असते, प्रत्येकाची प्रत्येक पदार्थाची रुची असते आणि खाणाऱ्याची अभिरुची असते. आणि जेवताना ताटात जसे अनेक रुचीचे पदार्थ असावेत, त्यापैकी काही गोड असतील, काही तिखट असतील, काही आंबट असतील, काही कडू असतील, काही खारट असतील, काही तुरट असतील, या सर्व पदार्थांच्या रसांचे भोजन आपण आवडीने खात असतो, नाही का. पण जर भेददृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागलो तर मग हे आवडते, ते नावडते, हे असे होते, हे हवे असते तर ते नको असते, असा भेद करून आपण जेवू लागतो. त्यावेळी मनामध्ये राग, द्वेष हे सगळे भरतो, निसर्व भोजनातला निर्भेळ आनंद नष्ट होऊन जातो. एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल, त्याची बायको त्याला दररोज कारल्याची भाजी चारत असेल, तर मग त्याला कुठं काय आनंद येणार जेवणात. तसाच राग, द्वेष आला की अप्रसन्नता, दुःख, उद्विग्नता हे सर्व प्रकार निर्माण होतात. जीवन हे एकसारखं नाही. जीवन आपण ब्लॅक किंवा व्हाईट, कंप्लीट ब्लॅक किंवा कंप्लीट व्हाईट असं नाही आहे. जीवन म्हणजे त्याच्यामध्ये ब्लॅक डॉट्स पण आहेत आणि व्हाईट डॉट्स पण आहेत, काळे आणि पांढरे सर्व प्रकारचे डॉट्स असणारं असं जीवन आहे. म्हणजे सुख आणि दुःख, गोल्डन स्टॅम्प्स अँड ग्रे स्टॅम्प्स इंग्रजीमध्ये म्हणतात. तर हे जीवन प्रत्येकाचं जीवन, विशिष्ट माणसाचं किंवा विशिष्ट संताचं म्हणत नाही, प्रत्येकाचं जीवन हे त्या डॉट्सप्रमाणे आहे. हे पूर्ण पांढरेही नाही, पूर्ण शुभ्रही नाही आणि पूर्ण काळही नाही. म्हणून प्रत्येक माणसामध्ये सर्वच्या सर्व सद्गुण असतील किंवा एखाद्या माणसामध्ये सगळेच्या सगळेच दुर्गुण असतील अशी संभावना कमी आहे. वाईटातला वाईट माणूस जरी घेतला तर त्यात शोधलं तर काहीतरी आपल्याला ग्राह्य पॉझिटिव्ह असं सापडेल. आणि चांगल्यातला चांगला माणूस जरी असला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही दुर्गुण सापडतील. म्हणून असं म्हणतात की जगामध्ये कोणतंच शरीर दोषरहित नाही, दोषरहित असं शरीर होऊ शकत नाही. प्रत्येक शरीराचे काही ना काही दोष असतात, ते मग देवाचं शरीर होऊ द्या किंवा सद्गुरूचं शरीर असू द्या, शरीर म्हटलं की त्यात काही ना काही दोष आलेच. जीवनामध्ये सर्व विविधता आहे आणि ही विविधता आपल्या प्रारब्ध कर्मानुसार पण आहे, पण काही काही विविधता प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे पण आलेली आहेत. पहाडात राहणारे लोक, डोंगरात राहणारे लोक आणि मैदानी भागात राहणारे लोक, प्रकृतीने त्यांच्यामध्ये दोघांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे गुण निर्माण केलेले आहेत. वाळवंटात राहणारी लोक आणि बेटांवर राहणारी लोक किंवा तटीय प्रदेशात राहणारी लोक यांच्यामध्ये विविधता आहे. थंड प्रदेशात राहणारी लोक आणि उष्ण प्रदेशात राहणारी लोक यांच्या शरीरयष्टीमध्ये विविधता आहे आणि ही विविधता त्या प्रकृतीने, त्या निसर्गाने निर्माण केलेली आहे. पण त्याचवेळी त्यांच्या आतमध्ये असलेले जे गुण आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्या DNA प्रमाणे ज्या वातावरणात ते वाढतात त्याप्रमाणे आणि त्यांच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे विविधता दिसून येते. एकाच घरात एकाच मायबापांनी जन्म दिलेली 4-5 लेकरं असतात, 4-5 तर आजकाल नसतात, पण दोन लेकरं असली, एक किंवा दोन लेकरं, दोन किंवा तीन लेकरं, तर त्या दोन तीन लेकरांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. एकाच घरात वाढलेली, एकाच DNA चे, एकाच गिरणीचं पीठ खाणारी, एकाच आईच्या हातची भाकर खाणारी, पण त्यांच्यामध्ये विविधता दिसून येते. आणि ही विविधतासुद्धा इंटिग्रेटेड कारणामुळे, म्हणजे ते त्यांचे DNA बेस्ड किंवा जेनेटिक कारण असतील, किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते वाढतात त्यामुळे फिनोटिपिक अँड जिनोटिपिक असं म्हणतात, की जिनेटिक रिझन्स अँड फिनोटिक रिझन्स, दोन्ही रिझन्समुळे ही विविधता आढळून येते. तर जीवनामध्ये विविधता आहे आणि म्हणूनच जीवनाचा कंटाळा येत नाही. मोनोटोनस असतं ना सगळं, सुखच सुख, सुखच सुख असतं, तर मग कंटाळा आला असतं. एखाद्याला नुसते पेढेच पेढे खायला द्यावा तर एक दिवस बरं वाटेल, पण रोज रोज दोन्ही वेळेला तुम्ही जर त्याला नुसते पेढेच पेढे खायला दिले, इतर काही दिलं नाही, तर त्याला जेवणाचा कंटाळा येईल. लगेच तो तिखट मागेल किंवा खारट मागेल किंवा आंबट मागेल. म्हणून या विविधतेचा प्रकृतीमध्ये सुद्धा आणि मनुष्यामध्ये सुद्धा या विविधतेची गरज आहे. नेहमीच बदल हवा असतो, आणि असं म्हणतात की बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून तोच परमात्मा विविध रूपांनी विविध आकारांनी नटलेला आहे. सर्वच लोक एकसारखी असतात असं नाही. तिघ भाऊ असेल, त्यातला एक भाऊ प्रेमळ आणि गोड बोलत असेल, दुसरा भाऊ अगदीच बोलत नसेल, घुम्या असेल, अगदी घुम्या, आणि तिसरा भाऊ तोंड उघडलं की अगदी आग बाहेर पडतं असं असेल. हे आपल्या पाहणीतल्या गोष्टी आहे. एखादा गोड प्रेमळ आनंदी देवभक्त, तर एखादा रागीट तापट तामसी मत्सरी द्वेष करणारा आणि नास्तिक असा असतो. पण या सर्वामध्ये एकच चैतन्य भरलेलं असते. सर्वांगटी राम देहादेही एक, सर्वांच्या अंतर्यामी तोच आत्मा असल्यामुळे चैतन्य शक्तीच्या दृष्टीने जर बघितलं तर तेच आत्मचैतन्य सर्वांमध्ये भरलेलं असते. माणसात जाऊ द्या हो, जनावरांमध्ये सुद्धा तेच चैतन्य भरलेलं असते. आणि जनावरांना ते विचार करत नसल्यामुळे त्यांना चैतन्याची भाषा खूप लवकर समजते. एखादा वेडा मनुष्य रस्त्याने जात असतो, त्याच्यावर कुत्रे भुंकतात, पण एखादा वेडा दिसणारा फकीर किंवा साधू जेव्हा जातो आणि तो जर आत्मसाक्षात्कारी असेल, तर तीच कुत्री शेपूट हलवत हलवत त्या संताकडे किंवा त्या साधूकडे येतात. आपण आपल्या पाहणीमध्ये ही गोष्ट आहे की जेवढे थोर संत होऊन गेले त्यांच्या अवतीभोवती कुत्री, माकडं, पक्षी, गाई ही यायचे असं म्हणतात. की श्रीकृष्ण प्रभू ज्यावेळी बासरी वाजवायचे त्यावेळी सर्व गाई त्यांच्याजवळ यायच्या. हे बासरी वाजवणे हे सिम्बॉलिक आहे. आज जर आपण बासरी वाजवली तर कदाचित येणार नाही, पण ती नुसती बासरी नव्हती, त्याच्यामध्ये सद्गुरूचं चैतन्य, त्या योगीराजाचं चैतन्य, त्या परमात्म्याचं चैतन्य त्या बासरीच्या स्वरातून वाहत असेल. म्हणून सर्व गोधने गायी गुरु त्या वेणूनादामुळे श्रीकृष्णाच्या अवतीभोवती जमायचं. आताही थोर मोठे संत आपण कोणते, बऱ्याच संतांचे फोटोसुद्धा पाहतो, त्यांच्या इमेजेस काढलेले आहेत, त्यांच्या अवतीभोवती प्राणी असतात. प्राण्यांना चैतन्याची भाषा लवकर समजते कारण ते विचार करत नसतात. त्यांच्या मन बुद्धी चित्त यांच्यामध्ये बुद्धीचा साईज किंवा बुद्धीचे फंक्शन्स फार कमी असतात. देवाने मानवाला बुद्धी दिली आहे, बुद्धीचे फंक्शन्स दिले आहे, त्यामुळे अतिबुद्धिवादिता वाढली आणि अतिबुद्धिवादिताचं पर्यवसान अधिक विचारांमध्ये झालं. म्हणून मानुष्य प्राणी माणूस म्हणून खूप विचार करतो आणि त्या विचारामुळे त्याचं लक्ष चैतन्याकडे नसतं. जस्ट एक प्रयोग करा. एखाद्या रस्त्याने जाताना तुम्हाला जर भीतीचा विचार आला, तुमच्या मनात जर भीती आली एखाद्या माकडाला पाहून किंवा कुत्र्याला पाहून, तर मग ते तुमच्या मागे धावतं. पण त्याचवेळी तुम्ही प्रसन्न चित्ताने अजिबात न घाबरता जर तिथून पास होत असला तर ते कुत्रं तुमच्याकडे पाहतसुद्धा नाही. किंवा तुमच्यामध्ये प्रेमाचा विचार आला एखाद्या कुत्र्याबद्दल किंवा माकडाबद्दल, तर ते प्रेमाने जवळ येतं. याचा अर्थ असा झाला की त्यावेळी तुमच्या चैतन्याचे व्हायब्रेशन्स कसे आहे, तुमचे विचार तुमच्या चैतन्यावर हावी होतात का. तो भीतीचा विचार असेल तर मग तो प्राणी तुम्हाला घाबरवून सोडतो. तो प्रेमाचा विचार असेल तर तो तुमच्याजवळ येतो. आणि ते नॉर्मल चैतन्य असेल तर तुम्ही तिथून पास होऊन जाल, तुमच्याकडे पाहणारसुद्धा नाही. किंवा चैतन्याची भाषा इतकी स्ट्रॉंग असते की तुमच्या पाठी येऊ लागेल. वेळेच्या मर्यादेपोटी आज आपण इथे थांबूया. तत्पूर्वी आपण त्या ओवीची पुनरुक्ती करूया. दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. ही ओवी ते म्हणते की आरशाच्या आधीसुद्धा तोंड होतं आणि आरशाच्या नंतरही तोंड आहे. आरशावर तोंड अवलंबून नाही आहे, तोंड आहे तसंच आहे. आरसा जर काढून घेतला तर काही वेगळे तोंड तयार होणार आहे का. याचा उर्वरित भाग उद्या पाहूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.